आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समाजातल्या सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं हाच भारतीय लोकशाहीचा अर्थ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू. मुंबईत 11:30 वाजेपर्यंत सुमारे 17.73% मतदान. 2025-26 मध्ये भारताचा GDP वाढीचा दर 7.2% राहील असा जागतिक बँकेचा अंदाज. आणि इराणमधल्या अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी इराणला जाऊ नये असा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा सल्ला. लोकशाही संस्था आणि लोकशाही प्रक्रियांमुळे लोकशाही राज्यपद्धतीला स्थैर्य आणि वेग मिळतो असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रकुल संघटनेतल्या देशांचे पीठासीन अधिकारी आणि अध्यक्षांच्या परिषदेला ते संबोधित करत होते. या परिषदेचं महत्व अधोरेखित करताना ते म्हणाले,
इस बार की कॉन्फ्रेंस का एक प्रमुख लक्ष्य ये भी है कि कैसे हम अलग अलग तरीकों से पार्लियामेंट्री डेमोक्रेसी की नॉलेज और अंडरस्टैंडिंग को प्रमोट करें. इसमें स्पीकर्स और प्रिसाइडिंग ऑफिसर्स दोनों की भूमिका बहुत महत्वपूर्ण है. ये काम लोगों को देश के डेमोक्रेटिक प्रोसेस में बड़ी भूमिका से जोड़ने का काम है. भारत की संसद पहले से ही ऐसे काम को कर रही है.
भारतानं आपल्या विविधतेतून आपली लोकशाही बळकट केली असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. समाजातल्या सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं हाच भारतीय लोकशाहीचा अर्थ आहे आणि कोणताही भेदभाव न करता सामाजिक हित साधण्यासाठी सरकार काम करत आहे असं त्यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षात जवळपास 25 कोटी नागरिकांना दारिद्र्यातून बाहेर काढल्याचं त्यांनी नमूद केलं. ग्लोबल साऊथचे मुद्दे प्रत्येक जागतिक मंचावर भारत जोरकसपणे मांडत आहे असंही त्यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाज माध्यमांनी लोकशाही संस्थांची कार्यक्षमता वाढवली आहे, मात्र या नव्या तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे चुकीची माहिती, सायबर गुन्हेगारी आणि भेदभावही वाढत आहेत असं मत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी यावेळी मांडलं. या आव्हानांचा सामना करण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या परिषदेत महत्वाच्या जागतिक प्रश्नांवर चर्चा होईल आणि ठोस धोरणात्मक निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय संसदेची गेल्या 7 दशकांची वाटचाल ही बिर्ला यांनी अधोरेखित केली.
हमारी संसद की 7 दशकों से अधिक यात्रा में हमने जन केंद्रित नीतियों और कल्याणकारी कानून के निर्माण से लोकतंत्र को सशक्त किया है तथा हमारी निष्पक्ष निर्वाचन पद्धति ने भारत के प्रत्येक नागरिक की लोकतंत्र में भागीदारी सुनिश्चित की है. इससे लोकतंत्र के प्रति लोगों की आस्था बढ़ी है.
संवाद, चर्चा आणि मतभेदाच्या प्राचीन भारतीय परंपरेतून देशाच्या संसदीय प्रणालीला बळ मिळालं आहे असं प्रतिपादन राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी यावेळी केलं. राष्ट्रकुल संघटनेतल्या 42 सदस्य देशांचे 61 अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी या परिषदेत भाग घेत आहेत. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांमध्ये आज सकाळी 8:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मुंबईत 11:30 वाजेपर्यंत सुमारे 17.73% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही मतदान केंद्रांवरच्या किरकोळ तक्रारी वगळता मतदान शांततेत सुरू आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
राजधानी मुंबईत मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहेत. मुंबईत 10,231 मतदान केंद्र असून केंद्रांसभोवतालच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. या निवडणुकीत 1,700 उमेदवारांचं भवितव्य 1,03,44,315 मतदार ठरवतील. यापैकी 48,26,509 महिला तर 1,099 इतर मतदार आहेत. काही ठिकाणी मतदार यादींचा गोंधळ दिसून येत आहे. मतदार यादीमध्ये नाव शोधण्यासाठी मतदारांची धावपळ होत आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसंच गरोदर महिलांसाठी प्रत्येक केंद्रावर विशेष व्यवस्था आहे. मुंबईतले केंद्रीय मंत्री पियुष गोयल, खासदार रवींद्र वायकर, आमदार संजय उपाध्याय तसंच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता अक्षय कुमार, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर इत्यादी प्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी मतदान केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरपालिकेसाठी आज सकाळी मतदान केलं, सर्वांनी मतदानाचा हक्क आणि कर्तव्य बजावावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे. आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे. आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो, सगळ्यांनी मतदान करावं. चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आवाहन करतो, मोठ्या प्रमाणात मतदान करा.
महानगरपालिका निवडणुकीत सकाळी 11:30 झालेल्या मतदानाची महानगरपालिकानिहाय आकडेवारी याप्रमाणे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 11:30 17.73% मतदान झालं. नवी मुंबई महानगरपालिकेत 19.68%, ठाणे 19%, वसई विरार 19.34%, पनवेल 17%, उल्हासनगर 9.5%, नागपूर 12%, अमरावतीमध्ये 17.1% मतदान झालं. अहिल्यानगर महानगरपालिकेत 20.16%, नांदेड वाघाळा महानगरपालिकेत 17.14%, अकोला 17.25%, लातूर 18.22%, परभणी 26.47%, जालना 20.13%, सोलापूर 18%, सांगलीमध्ये 17.20%, तर पिंपरी चिंचवडमध्ये 16% मतदान झालं. नाशिक 16%, धुळे महानगरपालिकेत 14.23%, इचलकरंजी 18.57%, जळगाव 13.39%, कोल्हापूर 23% आणि मालेगाव महानगरपालिकेत 20.92% मतदान झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDP वाढीचा दर 7.2% राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. स्थानिक मागणी वाढल्यानं ही वाढ होण्याची शक्यता आहे, तर पुढच्या आर्थिक वर्षात आर्थिक वृद्धी दर कमी होऊन 6.5% येईल असा अंदाज या अहवालात व्यक्त केला आहे. इराणमधल्या अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी इराणला जाऊ नये असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला आहे. इराणमध्ये असलेले भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाच्या इराणी नागरिकांनी निदर्शनं सुरू असलेल्या ठिकाणी जाणं टाळावं असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. इराणमध्ये निवासी व्हिसावर राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी भारतीय दूतावासात नोंद करण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं, तर तेहरानमधल्या भारतीय दूतावासानं भारतीय नागरिकांना तत्काळ इराण सोडण्याचा सल्ला दिला. तसंच काही मदत हवी असल्यास 9891281091115 या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितलं आहे. ब्रिटननं तेहरानमधला आपला दूतावास काही काळासाठी बंद केला असून तिथल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावलं आहे. त्याआधी अमेरिकेच्या दूतावासानंही अमेरिकन नागरिकांना इराण सोडण्याचं आवाहन केलं आहे. देशभरात आज 78वा सेना दिवस साजरा होत आहे. सेना दिनानिमित्त शूर जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. देशाची एकता आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी सैन्य दलं वचनबद्ध आहेत असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. सैनिक देशांच्या सीमांचं रक्षण करतात आणि आपत्तीच्या काळात लोकांच्या मदतीला धावून जातात. देशावरची त्यांची अविचल निष्ठा देशवासियांना सतत प्रेरणा देत राहते असंही त्या म्हणाल्या. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी शूर सैन्याधिकारी सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करत सेना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सैनिकांचं शौर्य, शिस्त आणि त्यागामुळे देशाचं रक्षण होतं असं ते म्हणाले. देशाचे सैनिक हे निस्वार्थ सेवा आणि दृढ वचनबद्धतेचं प्रतीक आहेत असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले. हे निस्वार्थ भावनेचं प्रतीक असून त्यांच्यामुळे देशवासियांमध्ये आत्मविश्वासाची भावना निर्माण होते असं ते म्हणाले. सेना दिनानिमित्त जयपूरमध्ये आज सेना दलांचं संचलन होत आहे. जगतपुरा इथं हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय सैन्य दलाचे जवान आपली शिस्त, सामर्थ्य आणि लष्करी क्षमतांचं प्रदर्शन करत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समाजातल्या सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं हाच भारतीय लोकशाहीचा अर्थ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू. मुंबईत 11:30 सुमारे 17.73% मतदान. 2025-26 मध्ये भारताचा GDP वाढीचा दर 7.2% राहील असा जागतिक बँकेचा अंदाज आणि इराणमधल्या अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी इराणला जाऊ नये असा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा सल्ला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.